सत्संगाच्या आरंभी आपण करत असलेली प्रार्थना म्हणजे मनातील सर्व विचार सोडून भक्ती सत्संगाशी एकरूप होण्यासाठी केलेली श्री गुरूंची आळवणीच असते. प्रार्थनेच्या माध्यमातून गुरुदेवांप्रती शरणागत भाव अनुभवण्याची ही दिव्य संधी असते. आत्ताही आपण ही स्थिती गुरुकृपेने अनुभवणार आहोत. चला तर सर्व विषय विकार विचार सारे काही सोडून सारे काही विसरून प्रार्थनेच्या माध्यमातून गुरुदेवांच्या चरणी स्थिरावूया. हे गुरुदेवा, आपल्या अपार कृपेनेच आम्हाला हा दिव्य भक्ती सत्संग लाभत आहे. हे गुरुवर्य, हा दिव्य भक्ती सत्संग श्रवण करणे आणि अनुभवणे म्हणजे आपले दिव्य चैतन्यरूपी ज्ञानरूपी अमृत चाखण्यासमानच आहे. हे गुरुनाथा, प्रत्येक भक्ती सत्संगाप्रमाणे आजही आम्हाला या चैतन्यमय ज्ञानामृतात चिंब भिजता येऊ दे. आम्हाला भगवत भक्तिरूपी परमदिव्य अमृतात डुंबता येऊ दे. हे गुरुदेवा, अखंड साधनेचा निश्चय करून आम्ही आपल्या चरणी शरण आलेलो आहोत. अखंड साधनेचा दृढ संस्कार आमच्या चित्तावर होऊन आमच्या ध्यानी मनी साधनेचेच विचार असू द्या. हे गुरुदेवा, आम्हाला प्रत्येक कृती साधना म्हणून करायला शिकवा. आमची प्रत्येकच गोष्ट साधनामय होऊ द्या. आमच्या रोमरोमात साधनेचाच ध्यास जागृत असू द्या. हे गुरुदेवा, आपल्याला अपेक्षित अशी साधना करण्यासाठी आम्हाला बुद्धी द्या, भक्ती द्या, शक्ती द्या आणि क्षमता प्रदान करा. हे गुरुनाथा, आपणच आमच्याकडून प्रत्येक क्षणी साधना करून घ्या अशी आपल्या श्रीचरणी भावपूर्ण प्रार्थना आहे. भावपूर्ण प्रार्थना केल्यामुळे आत्ता आपल्या अंतरी साधनेचा ध्यास निर्माण झाला आहे. आता आपण श्लोकाच्या माध्यमातून गुरुदेवांचे चैतन्य ग्रहण करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गंगा यमुना आणि सरस्वती या तिन्ही पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या प्रयागराजच्या परम पावन भूमीमध्ये महाकुंभ पर्व आरंभ झालेले आहे. या वर्षीचा कुंभमेळा विशेष का आहे? या महाकुंभ पर्वाचे काय वैशिष्ट्य आहे याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. प्रत्येक 6 वर्षांनी अर्ध कुंभमेळा असतो, 12 वर्षांनी पूर्ण कुंभमेळा असतो आणि असे 12 पूर्ण कुंभ संपन्न झाल्यानंतर जो असतो तो महाकुंभ मेळा. असा योग प्रत्येक 144 वर्षानंतर येतो. प्रत्येकाला जीवनात एकदाच असा दुर्लभ योग प्राप्त होतो. 144 वर्षांचा हा कालावधी बराच मोठा असल्यामुळे प्रत्येक पिढीलाही याचे भाग्य लाभेलच असे नाही. आत्ताच्या काळातील आपल्यासारख्या जीवांना मात्र भगवत कृपेनेच हे महापुण्य लाभले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी याचा अधिकाधिक लाभ करून घेऊया. प्रयागराज येथील या महाकुंभ पर्वाचा लाभ विश्वभरातील सर्व जीव आहे त्या ठिकाणावरून सुद्धा कशा प्रकारे घेऊ शकतात याविषयी आपण या दिव्य भक्ती सत्संगाद्वारे दिशादर्शन घेऊया. त्यासाठी आपण कुंभक्षेत्र प्रयागराजचे दिव्य महात्म्य आजच्या सत्संगात जाणून घेऊया. साक्षात प्रयाग दर्शनाची अनुभूती घेऊया. हे सर्व श्रवण करताना आपणही साक्षात कुंभक्षेत्र प्रयागराज येथे मानस रूपात पोचलो आहोत याची प्रचिती घेऊया. तीर्थराज प्रयागचे नक्की काय महात्म्य आहे याविषयी ब्रह्माच्या पुत्रांच्या मनात उत्कट जिज्ञासा उत्पन्न झाली. त्यांना कळले की शेषनागाला हे रहस्य ठाऊक आहे. मग ते शेषनागाकडे गेले. तेथे सहस्त्रपणाने युक्त शेषनाग सुवर्ण सिंहासनावर विराजमान होता. त्याच्या भोवती सहस्त्रो नाग नागिणी होत्या. ब्रह्माच्या पुत्रांनी शेषनागाला नमस्कार करून प्रयागराजविषयी जिज्ञासेने प्रश्न विचारला. त्याचे उत्तर देत शेषनाग म्हणाला, प्रयाग महात्म्य अद्वितीय आहे. हे माझे भाग्य आहे की श्रेष्ठ नाग वासुकीचे सान्निध्य मला लाभले. वासुकीनेच मला प्रयाग क्षेत्राचे महात्म्य सांगितले. त्यामुळे वासुकी नागाच्या शब्दांमध्ये मी तुम्हाला प्रयाग महात्म्य सांगतो. विश्वातील सर्व तीर्थांमध्ये प्रयाग श्रेष्ठतम आहे असा उद्घोष प्रत्यक्ष वासुकी नागाने केला आहे. नागराज शेष पुढे सांगू लागला, तीर्थाचे दोन प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे समस्त इच्छा कामना पूर्ण करणारी तीर्थे आणि दुसरा प्रकार म्हणजे मुक्ती देणारी तीर्थे. पहिल्या प्रकारची म्हणजे कामना पूर्ण करणारी तीर्थे मुक्ती देऊ शकत नाहीत आणि दुसऱ्या प्रकारची म्हणजे मुक्ती देणारी तीर्थे कामनापूर्ती करू शकत नाहीत. मात्र प्रयाग तीर्थक्षेत्र हे या दोन्ही प्रकारांपेक्षा अत्यंत वेगळे तीर्थ आहे. प्रयाग तीर्थामध्ये सर्व प्रकारचे सामर्थ्य आहे. त्यात मुक्ती देण्याचेही शक्ती सामर्थ्य आहे आणि ते सर्वांचे सर्व मनोरथ पूर्ण करणारे असे एकमात्र तीर्थ आहे. जीवांची कामनापूर्ती करणे आणि जीवांना मुक्ती देणे या दोन्ही गोष्टी साध्य करून देणारे तीर्थ असे प्रयाग तीर्थाचे आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष असे चारही पुरुषार्थ प्रदान करण्यास समर्थ असलेले तीर्थ केवळ प्रयागच आहे. म्हणूनच प्रयाग हे सर्व तीर्थांपेक्षा श्रेष्ठ असे तीर्थराज आहे. तीर्थराज प्रयाग येथे असलेल्या अक्षय वटाजवळ स्वतः भगवान शिव सूक्ष्म रूपाने तांडव नृत्य करून तेथील वेणी माधव या विष्णू रूपाची सेवा करतात आणि त्यांना प्रसन्न करतात. ब्रह्मदेवाने प्रयाग क्षेत्री पहिला मोठा यज्ञ केला. त्याने केलेल्या यज्ञाच्या सांगतेनंतर साक्षात माधव म्हणजे श्री विष्णू प्रसन्न होऊन शिवाकडे मोठ्या प्रसन्नतेने जातात. त्यावेळी शिव स्वतः माधव माधव असा नामोच्चार करताना दिसतात. अशा प्रकारे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांची अद्वितीय एकरूपता या प्रयाग तीर्थावर त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी झाली आहे. 5 योजने विस्तारलेल्या या प्रयाग मंडलामध्ये पाऊल ठेवताच पावलोपावली अश्वमेधाचे फळ प्राप्त होते. ओंकाराच्या 3 अक्षरांपैकी सरस्वतीचा अकार यमुनेचा उकार आणि गंगा जानवीचा मकार. अकार हा सरस्वती या नामाच्या आद्याक्षराशी संबंधित आहे. यमुनेच्या दुसऱ्या अक्षरातील उकार हा कोणत्याही प्रकारचा बंध नसलेल्या यमुनेच्या जलप्रवाहाशी संबंधित आहे आणि मकार हे जान्हवी गंगेचे प्रतीक आहे. अशा या ओंकारांची समानता राखणाऱ्या त्रिवेणी संगमाच्या ठाई संकर्षण हरीचा सदैव वास असतो. हा जलमय त्रिवेणी संगम म्हणजे वेदांचे बीज आहे. अशा प्रकारे शेषनागाने प्रयागराजचे महात्म्य सांगितले. साक्षात शेषनागाने वर्णिलेले हे तीर्थराज प्रयाग महात्म्य ऐकून ब्रह्माचे पुत्र धन्य धन्य झाले. तेव्हापासून प्रयाग महात्म्य सर्वत्र गायले जाऊ लागले. आपल्यालाही हे प्रयाग महात्म्य प्रत्यक्ष शेषनागाच्या मुखातून श्रवण करायला मिळाले याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करूया. आधीच परमपावन असलेल्या तीर्थराज प्रयागचे साक्षात प्रभू श्री रामानीही दर्शन घेतले आहे. भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या साक्षात प्रभू श्री रामांच्या चरणस्पर्शाने गंगा यमुना आणि सरस्वती यांचा त्रिवेणी संगम आणि त्या संगमावर बसलेले प्रयाग क्षेत्र अधिकच पावन झाले आहे. आता आपण प्रभू श्री राम ज्यावेळी प्रयाग येथे आले तो प्रसंग श्रवण करूया. त्यावेळीचे ते दिव्य क्षण साक्षात अनुभवूया. पितृ आज्ञेनुसार प्रभू श्री राम आणि त्यांच्या समवेत लक्ष्मण अन सीता असे तिघे जण वनगमनास निघाले. मंत्री सुमंत त्यांना सोडण्यासाठी गंगा तीरापर्यंत आला. मोठमोठी वने उपवने घनघोर अरण्ये पार करत आणि पूर्वी कधीही पाहण्यात आले नव्हते असे अनेक भूभाग मनोहर प्रदेश पाहात ते पुढे पुढे जात होते. रात्र झाली म्हणून गंगा तीरावरील वनात त्यांनी सुरक्षित स्थळी आसरा घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रभूंनी सुमंताला अयोध्येला परत पाठवले. आता गंगा पार करून पुढे दूरदेशी जायचे होते. ते केवटाच्या नावेत बसले आणि गंगा पार करू लागले. त्या भागीरथी गंगेच्या मध्यधारेत पोचल्यावर सती साध्वी वैदेही सीतेने हात जोडून गंगेची प्रार्थना केली. सीता म्हणाली, देवी गंगे, माझे स्वामी प्रभू श्री राम परमबुद्धिमान महाराज दशरथांचे पुत्र आहेत आणि पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी वनात जात आहेत. या वनवास काळात तूच त्यांच्यासह आमचे रक्षण कर. पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी तूच कृपा कर, आशीर्वाद दे. वनात पूर्ण 14 वर्षे निवास करून प्रभू माझ्यासह आणि आपल्या भावासह पुन्हा अयोध्यापुरीला येतील. सौभाग्यशालिनी देवी गंगे, त्यावेळी वनातून पुन्हा कुशलतापूर्वक परत आल्यावर संपूर्ण मनोरथानी संपन्न झालेली मी अत्यंत प्रसन्नतेने तुझी पूजा करीन. स्वर्ग भूतल आणि पाताळ या तिन्ही लोकांमध्ये विचरण करणाऱ्या हे देवी, तू येथून ब्रह्म लोकापर्यंत पसरलेली आहेस आणि या भूलोकात समुद्र राजाच्या पत्नीच्या रूपाने दिसून येत आहेस। हे शोभाशालिनी देवी गंगे, पुरुष सिंह श्रीराम जेव्हा वनातून पुन्हा सकुशल परत येऊन आपले राज्य प्राप्त करतील, तेव्हा मी सीता पुन्हा तुझ्यापुढे मस्तक नमवीन आणि तुझी स्तुती करीन। एवढेच नव्हे तर ब्राह्मणांना 1 लाख गायी, बरीचशी वस्त्रे आणि उत्तमोत्तम अन्न प्रदान करीन। सहस्रो देव दुर्लभ पदार्थांनी तसेच राजकीय भागरहित पृथ्वी, वस्त्र आणि अन्नाद्वारे तुझी पूजा करीन। तू माझ्यावर प्रसन्न व्हावेस। हे भागीरथी, तुझ्या किनाऱ्यावर ज्या ज्या देवता, तीर्थे आणि मंदिरे आहेत त्या सर्वांचे मी पूजन करीन। हे निष्पाप गंगे, माझे पतिदेव मी आणि त्यांच्या भावासह वनवासातून परत येऊन पुन्हा अयोध्येत प्रवेश करोत, यासाठी आम्हाला आशीर्वाद दे। अशा प्रकारे आपले स्वामी प्रभू श्री राम यांना अनुकूल असे वर्तन करणाऱ्या साध्वी सीतेने गंगेची भावपूर्ण प्रार्थना केली। त्यानंतर ती नाव गंगेच्या दक्षिण तटावर जाऊन पोचली। देवनदी गंगेला पार करून ते पुढचा मार्ग चालू लागले। चालता चालता ते वत्स देशात पोचले। त्या रात्री तेथेच एका वृक्षाखाली विश्रांती घेतली। दुसऱ्या दिवशी पहाटेच उठून प्रभूंनी आपली नित्यकर्मे केली। त्यानंतर पुन्हा पुढचा मार्ग चालू लागले। चालता चालता सूर्य मावळतीला कधी आला ते कळले नाही। संध्याकाळ व्हायला आली होती, तोच त्यांना जलधारांचा आवाज येऊ लागला। हे ऐकताच प्रभू श्रीराम म्हणाले, आपण निश्चितच प्रयाग क्षेत्री गंगा यमुनेच्या संगमावर येऊन पोचलो आहोत, कारण 2 नद्यांचे जल एकमेकावर आदळल्यामुळे त्यातून जो ध्वनी प्रकट होतो तो ऐकू येत आहे। मग प्रभू श्री राम, लक्ष्मण आणि सीता हे गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या तटावर पोचले। त्यांनी तीर्थराज प्रयागचे दर्शन घेतले। भागीरथी गंगा माता, यमुना आणि गुप्त सरस्वती यांना मनोभावे वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले। त्यानंतर त्यांनी आनंदपूर्वक त्रिवेणीमध्ये स्नान केले, भगवान शिवाचे पूजन केले आणि विधीपूर्वक तीर्थ देवतांचेही पूजन केले। हे दृश्य असे होते की जणू या नद्यांच्या त्रिवेणीला भेटण्यास श्री राम, लक्ष्मण आणि सीता ही आणखी एक त्रिवेणी आली होती। तीर्थराज प्रयागचे महात्म्य प्रत्यक्ष प्रभूंनी आपल्या श्रीमुखातून सीता आणि लक्ष्मण या दोघांना कथन केले। ते म्हणाले, हा सुंदर त्रिवेणी संगम अति पवित्र आहे। त्रिवेणी संगम हे जणू तीर्थराज प्रयागचे सिंहासन आहे। संगमावरील यमुनेपासून कोसभर अंतरावर दिसणाऱ्या अक्षयवटाने प्रयागराजावर आपल्या विस्तीर्ण शाखांच्या हिरव्यागार पानांनी युक्त असे छत्र धरले आहे। त्रिवेणीच्या सिंहासनाच्या दोन्ही बाजूंना गंगा आणि यमुना यांच्या जलप्रवाहावर उठणारे तरंग जणू सवऱ्या डाळत आहे। पापसमूहरूपी हत्तींसमोर सिंहाप्रमाणे असणाऱ्या प्रयागचा प्रभाव, त्याचे सामर्थ्य त्याचे महात्म्य कोण वर्णू शकेल? यासाठी कोणी समर्थ आहे का? तर कोणीच नाही. असा हा सुंदर तीर्थपती पाहून मी अत्यंत संतुष्ट झालो आहे. त्यानंतर प्रभू श्री राम सीता आणि लक्ष्मण पुढे जाण्यास निघाले. त्याचवेळी त्यांना आकाशात दूरवर उठणारा धूर दिसला. तो पाहून श्रीराम बंधू लक्ष्मणाला म्हणाले, येथेच मुनिवर भरद्वाजांचा आश्रम असावा. प्रयाग येथे वास्तव्य करणारे महर्षी भरद्वाज मोठे तपस्वी, जितेंद्रिय, दयानिधान आणि परमार्थ प्राप्तीचा मार्ग योग्य प्रकारे जाणणारे आहेत. ते त्रिकालदर्शी आहेत. महर्षी भरद्वाज यांनीच प्रयाग क्षेत्र वसवले. प्रयाग येथे त्यांनी या धरतीवरील सर्वात मोठ्या गुरुकुलाची, विश्वविद्यालयाची स्थापना केली आणि सहस्रो वर्षांपासून ते विद्यादान करत आहेत. महर्षी भरद्वाजांची कीर्ती सर्वत्र पसरली आहे. बोलता बोलता ते तिघेही मुनिवर भरद्वाजांच्या आश्रमात जाऊन पोचले. महर्षी भरद्वाज यांची श्री रामप्रभूंच्या चरणी अपार भक्ती होती. श्री रामांना भरद्वाजांच्या दर्शनाची ओढ लागली होती. तशीच महर्षी भरद्वाजांनाही प्रभू श्री रामांच्या दर्शनाची उत्कट ओढ लागली होती. ते त्रिकालदर्शी होते, त्यामुळे प्रभू श्री रामांच्या वनवास गमनाची वार्ता आधीच अंतर्ज्ञानाने त्यांना ठाऊक झाली होती. ते प्रभूंच्या शुभ आगमनाची वाट पाहत होते. प्रभू श्री रामांच्या आगमनाने महर्षी भरद्वाज यांना अत्यंत आनंद झाला होता. आसनावरून उठून त्यांनी श्री रामप्रभूंना आपल्या हृदयाशी धरले. आपल्या सर्व सुकृतांचे फळ जणू विधात्याने आपल्याला आज प्रदान केले या विचाराने त्यांना अत्यानंद झाला. नंतर महर्षींनी प्रभू श्रीरामांचे आतिथ्य केले. श्रीरामांनी भरद्वाज ऋषींना स्वतः समवेत असलेल्या लक्ष्मणाची आणि सीतेची ओळख करून दिली. ते म्हणाले, हे ऋषीवर्य, आम्ही तिघे तपोवनात जाऊ आणि तेथे 14 वर्षे कंदमुळे आणि फळे खाऊन धर्माचे आचरण करत राहू. यावर महर्षी भरद्वाज श्रीरामांना भक्तिपूर्वक म्हणाले, हे श्रीरामा, गंगा, यमुना आणि सरस्वती या महान नद्यांच्या संगमावरील प्रयाग हे स्थान अत्यंत पवित्र, निसर्गरम्य आणि एकांत लाभेल असे आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती या महान नद्यांच्या संगमाजवळील प्रयाग येथील सृष्टीची, निसर्गाची छटाही मनोरम आहे. आपण येथे सुखरूप निवास करावा. यावर प्रभू श्रीराम म्हणाले, अयोध्या येथून जवळच आहे. आम्ही येथे आहोत हे समजल्यावर अयोध्यावासी वारंवार आम्हाला भेटायला येतील. आमचा वनवास सफल होणार नाही, त्यामुळे अन्य एखादा एकांत प्रदेश योग्य आणि उत्तम स्थान सांगावे. यावर महर्षी भरद्वाजांनी त्यांना निवासासाठी चित्रकूट पर्वत योग्य असल्याचे सांगितले. ते म्हणाले, हे श्री रामा, येथून काही अंतरावर ऋषी महर्षींचे निवासस्थान असलेला सर्वविख्यात परमपवित्र चित्रकूट पर्वत आहे. आपल्या वनवासासाठी तो योग्य आहे. हा चित्रकूट पर्वत, मंदाकिनी नदी, अनेकानेक जलस्रोत, पर्वत शिखरे, गुहा, दऱ्या, हिरवीगार वनराई इत्यादींनी युक्त आहे. तेथे आपण निवास करावा. मग भरद्वाज ऋषींच्या सांगण्याप्रमाणे ते तिघे रात्रभर त्यांच्याच आश्रमात राहिले. दुसऱ्या दिवशी सूर्योदयालाच महर्षींना प्रणाम करून ते चित्रकूट पर्वतावर जाण्यास निघाले. महर्षी भरद्वाज म्हणाले, हे नरश्रेष्ठा, हे प्रभू श्रीराम, येथून निघाल्यानंतर गंगा यमुनेच्या संगमावर पोचावे. संगमावर पोचल्यानंतर ज्या ठिकाणी गंगा नदी यमुनेला मिळते त्या ठिकाणी यमुनेच्या निकट जावे. येथून तुम्हाला यमुना पार करणे सोपे होईल. तेथे लोकांच्या जाण्या येण्यामुळे त्यांच्या पावलांनी आपोआपच घाटासारखे स्थान निर्माण झाले आहे. या घाट सदृश्य ठिकाणी जरा चांगली जागा पाहून तेथे एक तराफा सिद्ध करावा आणि नंतर या तराफ्याच्या सहाय्याने यमुनेच्या दुसऱ्या तीरावर जावे. यमुनेच्या दुसऱ्या तीरावर पोचल्यानंतर पुढे गेल्यावर तुम्हाला एक अतिविशाल वटवृक्ष दिसेल. या वटवृक्षाचे नाव श्यामवट आहे. त्याच्या छायेत बरेचसे सिद्ध पुरुष निवास करतात. या वटवृक्षाच्या चारी बाजूला इतर अनेक वृक्षही आहेत. तेथे पोचल्यानंतर सीतेने दोन्ही हात जोडून त्या वृक्षाकडे आशीर्वादाची याचना करावी. मनात काही इच्छा असेल तर त्या वृक्षाजवळ जाऊन काही काळपर्यंत तेथे निवास करावा अथवा तेथून पुढे जावे. श्यामवटापासून एक कोस अंतर चालून गेल्यावर नीलवन लागेल. ते स्थान अत्यंत रमणीय आहे. येथूनच चित्रकूटाला मार्ग जातो. मी त्या मार्गाने कित्येक वेळा गेलो आहे. तेथील भूमी कोमल आणि दृश्य रमणीय आहे. तेथे कधी दावानलाचे भय होत नाही. अशा प्रकारे महर्षी भरद्वाजांनी श्रीरामांना चित्रकूटाला जाण्याचा मार्ग सांगितला. नंतर श्रीरामांनी त्यांच्या चरणी प्रणाम केला. त्यावेळी पितृवत अंतकरणाने महर्षी भरद्वाजांनी शुभाशीर्वाद देऊन त्यांना निरोप दिला. नंतर श्री राम आणि लक्ष्मण सीतेला घेऊन यमुना नदीच्या तटावर गेले. तेथे पाहतात तो यमुना कालिंदीचा स्रोत अत्यंत तीव्र गतीने प्रवाहित झाला होता. आता ही यमुना नदी पार कशी करायची? मग त्या दोघा भावांनी जंगलातील वाळलेली लाकडे गोळा करून एक खूप मोठा तराफा केला. त्यावर वाळा अंथरला. नंतर श्री रामानी लक्ष्मी समान अचिंत्य ऐश्वर असणाऱ्या सीतेला त्या तराफावर चढवले. मग राम लक्ष्मण दोघांनी मिळून तो तराफा वल्लवत नदी पार करण्यास आरंभ केला. तीव्र गतीने वाहणाऱ्या त्या नदीच्या मध्यधारेत आल्यावर सीतेने यमुनेला प्रणाम केला आणि प्रार्थना केली. ती म्हणाली, हे जलदेवते, देवी यमुने, आम्हाला तुझा हा वेगवान प्रवाह सुखरूप सकुशल पार करता येऊ दे. माझे स्वामी श्रीरामांची वनवासविषयक प्रतिज्ञा निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे. त्यांची ही प्रतिज्ञा पूर्ण होऊन आम्ही 14 वर्षांनी अयोध्येला सुखरूप परत आल्यावर मी तुझ्या पवित्र किनाऱ्यावर 1,000 गायी दान करीन आणि 100 देवदुर्लभ पदार्थ अर्पित करून मी तुझी पूजा करीन. अशा प्रकारे सीतामाई दोन्ही हात जोडून यमुनेला प्रार्थना करत असताना त्या देवी यमुनेनेच त्या तिघांना पहिल्या तीरावर आणून पोचवले. नंतर त्यांनी तराफा तेथेच तटावर सोडून दिला आणि यमुना तीरावरील वनातून चालत निघाले. हिरव्यागार पानांनी डवरलेल्या श्यामवटाजवळ जाऊन पोचले. वटवृक्षाच्या समीप पोचतात सीतेने मस्तक नमवून त्याला प्रार्थना केली. हे अतिविशाल वृक्षा, शीतल छाया देणाऱ्या महान वटवृक्षा, तुला माझा नमस्कार असो. हे महावृक्षा, माझे स्वामी श्री राम यांचे वनवासविषयक व्रत निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे. तुझी कृपादृष्टी आमच्यावर असू दे. नंतर तिने हात जोडूनच त्या वृक्षाची परिक्रमा पूर्ण केली. नंतर ते तिघे महर्षी भरद्वाज यांनी सांगितल्याप्रमाणे पुढे कोसभर चालत गेले. नीलवनातून पुढे ते चित्रकूट पर्वताकडे मार्गस्थ झाले. 14 वर्षांचा वनवास काळ पूर्ण झाल्यानंतर प्रभू श्री राम बंधू लक्ष्मण आणि पत्नी सीतेसह अयोध्येला परतण्यास निघाले. त्यावेळी त्यांच्या समवेत बिभीषण, हनुमंत आणि अन्य वानरवीर होते. अयोध्येला पोचण्यापूर्वी प्रभू श्री रामानी आवर्जून महर्षी भरद्वाज यांचे दर्शन घेतले. त्यावेळी प्रयागराज येथे जाऊन त्यांनी पुन्हा एकदा तीर्थराज प्रयागचे दर्शन घेतले, कृतज्ञता व्यक्त केली. मगच त्यांनी अयोध्येला प्रयाण केले. आज आपण या भक्ती सत्संगातून तीर्थराज प्रयागचे महत्त्व ऐकले. साक्षात प्रभू श्री रामाने वनवास गमनाला आरंभ करताना आणि वनवास काळ पूर्ण केल्यानंतर दोन्ही वेळा तीर्थराज प्रयागचे दर्शन घेतले आहे. साक्षात अवतारी प्रभू श्री रामानेही तीर्थराज प्रयागचे महात्म्य जाणले, तीर्थराजाचे दर्शन घेतले. मग अशा तीर्थराजाचे महात्म्य आपल्यासारख्या सामान्याच्या दृष्टीने किती बरं असेल हे वर्णन ऐकताना आपणही प्रयाग दर्शन करावे. प्रभू श्री रामाच्या चरणस्पर्शाने पावन झालेले ते दिव्य स्थान प्रत्यक्ष पाहावे अशी सुप्त इच्छा आपल्यापैकी काहींच्या मनात निश्चितच उत्पन्न झाली असणार. आत्ता आपण भावार्चनेच्या माध्यमातून मानसरूपात तीर्थराज प्रयागचे दर्शन घेऊया. साक्षात प्रभू श्री रामांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या त्या प्रयागराजचे दर्शन घेऊन ते दिव्य क्षण अनुभवूया. सीतामाईने केलेल्या प्रार्थनेनंतर तिच्यावर कृपा करून तिच्यासह राम लक्ष्मणांचा वनवास काळ सुसह्य करणाऱ्या अक्षय वटाचे दर्शन घेऊन प्रत्यक्ष अनुभूती घेऊया. सर्वांनी डोळे मिटूया. आपले मन तीर्थराज प्रयागचे दर्शन घेण्यासाठी एवढे आतुर झालेले आहे की डोळे मिटता क्षणी गुरुकृपेने आपण तीर्थराज प्रयागक्षेत्री पोचलो आहोत. समोरच आपल्याला त्रिवेणी संगम दिसत आहे. हा त्रिवेणी संगम गंगा, यमुना, सरस्वती या तीन नद्यांचा सुंदर संगम आहे. ते संगमस्थान आपण निरखून पाहत आहोत. संगमस्थानाचे दिव्य दर्शन घेत आहोत. नद्यांच्या त्या प्रवाहांचे स्वतंत्र रंग असल्याचे स्पष्ट दिसत आहे. केसांच्या वेणीचे पेड एका ते कुंफल्यावर जसे दिसतात तसे त्या तीनही नद्यांचे प्रवाह गुंफल्याचे दिसत आहे. सरस्वती नदी गुप्त असल्यामुळे जरी डोळ्यांना दिसत नसली तरी तिचे अस्तित्व आपल्याला जाणवत आहे. त्रिवेणी संगमाचे हे विहंगम दृश्य पाहताना आपण भारावून गेलो आहोत. त्या सुंदर आणि अति पवित्र त्रिवेणी संगमाला आपण कृतज्ञतापूर्वक वंदन करूया. ते सुंदर अनोखे दृश्य पाहत पुढे गेल्यावर आपल्याला वेणी माधवाचे दर्शन होत आहे. ब्रह्मदेवाने प्रयागराज क्षेत्री पहिला यज्ञ केला. त्यावेळी ब्रह्मदेवाने प्रयाग क्षेत्राचे रक्षण व्हावे यासाठी भगवान श्री विष्णूंना प्रार्थना केली होती. तेव्हापासून भगवान श्री विष्णूंची 12 रूपे प्रयागचे रक्षण करीत आहेत. ही 12 मंदिरे माधव मंदिरे म्हणून ओळखली जातात. वेणी माधव, शंख माधव, मनोहर माधव इत्यादी 12 माधव आहेत. यातील वेणी माधव हा प्रमुख माधव आहे आणि प्रयागराजची हीच मुख्य देवता आहे. आपल्याला या पावन क्षेत्रांचा लाभ व्हावा यासाठी हे 12 माधव या प्रयाग क्षेत्राचे चिरकाल रक्षण करत आहेत. यासाठी या 12 माधवांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करूया. वेणी माधवाचे भावपूर्ण दर्शन घेऊया. आत्ता आपण संगमाच्या किनाऱ्यावरील सोमेश्वर शिव मंदिराजवळ आलो आहोत. या मंदिराचा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो. प्रत्यक्ष सोम म्हणजे चंद्राने येथे शिवलिंग स्थापन करून त्याची उपासना केली. तेच हे सोमेश्वर मंदिर होय. चंद्रदेवाने स्थापन केलेल्या या सोमेश्वर शिवाच्या चरणी भक्त रोगमुक्तीसाठी शरण जातात, त्याची आराधना करतात. आपणही या सोमेश्वर महादेवाचे दर्शन घेऊया, त्याला भावपूर्ण प्रार्थना करूया. हे सोमेश्वर शिवा, आमचे सर्व रोगांपासून रक्षण होऊ दे. आम्हाला साधना आणि गुरुसेवा करण्यासाठी ऊर्जा प्राप्त होऊ दे. आत्ता आपण महर्षी भरद्वाज यांच्या आश्रमाच्या दिशेने निघालो आहोत. त्रेतायुगात श्री रामप्रभू याच मार्गाने महर्षी भरद्वाजांच्या आश्रमात गेले होते. त्या मार्गावरून चालत असताना आपल्याला पावलोपावली प्रभू श्री रामांचे स्मरण होत आहे. प्रभू श्री रामांचे स्मरण होत आपला भाव जागृत होत आहे. प्रभूंच्या चरण धुळीला आपण नमन करूया. आत्ता आपण त्या मार्गावरून महर्षी भरद्वाज यांच्या आश्रमात पोचलो आहोत. त्रेतायुगात याच स्थानी प्रभू श्री रामांची आणि महर्षी भरद्वाज यांची भेट झाली होती. साक्षात प्रभू श्री रामांच्या पदस्पर्शाने परमपावन झालेला हा आश्रम पाहताना आपला भाव जागृत होत आहे. या आश्रमात महर्षी भरद्वाजांची भव्य मूर्ती आहे. तिचे दर्शन घेताना जणू साक्षात महर्षीच आपल्या समोर असून ते आपल्याला आशीर्वाद देत आहे असे आपल्याला जाणवत आहे. तेवढ्यात आपले लक्ष आश्रमाच्या परिसरातील एका देवालयाकडे गेले. ते कोणत्या देवतेचे देवालय असावे असा विचार करत आपण देवालयासमोर पोचलो आहोत. या देवालयात आपल्याला एक प्राचीन शिवलिंग दिसत आहे. या शिवलिंगाचे आपण दर्शन घेऊया. हे शिवलिंग महर्षी भरद्वाज यांनी स्थापन केले आहे म्हणून याला भारद्वाजेश्वर असे नाव पडले आहे. या देवालयात सहस्र फणा असलेली शेषाची मूर्तीही दिसत आहे. तिला आपण भावपूर्ण वंदन करूया. महर्षी भरद्वाज यांच्या आश्रमातून बाहेर पडत असताना आपल्याला गंगा तीरावरील वासुकी मंदिर दिसत आहे. या वासुकीनेच दोर होऊन सागर मंथनास सहाय्य केले होते. वासुकीच्या या सहकार्यामुळेच आपल्या भारत देशात पावन अशी कुंभक्षेत्रे निर्माण झाली आहेत ज्याचा लाभ अखिल मानवजातीला आजही होत आहे. त्याचे स्मरण होऊन आपल्या मनात कृतज्ञता भाव दाटून आला आहे. याच कृतज्ञता भावाने आपण वासुकी नागमूर्तीला वंदन करूया. वासुकी मंदिरातून बाहेर येताच आपले लक्ष पुन्हा संगम क्षेत्री असलेल्या यमुनेच्या प्रवाहाकडे जात आहे. याच यमुनेने स्वतःच्या गतिमान प्रवाहातून प्रभू श्री राम लक्ष्मण आणि सीता यांना पहिले तरी सुखरूपपणे कसे पोचवले याचे आपल्याला स्मरण होत आहे. सूर्यकन्या यमुनेच्या त्या जलधारांना वंदन करून समोर दृष्टी जाताच आपल्याला यमुना तटावरील अति प्राचीन आणि पवित्र असा वटवृक्ष दिसत आहे. त्याला पाहताना आपण त्रेतायुगात कधी पोचलो आपल्याला कळलेच नाही. याच अक्षय वटाला वनवास गमनाच्या वेळी सीतेने प्रार्थना केली होती, प्रदक्षिणा घातल्या होत्या आणि अक्षय वटाने सीतेची प्रार्थना ऐकून श्री रामांची वनवासाची प्रतिज्ञा निर्विघ्नपणे पूर्ण केली होती. या प्रसंगाच्या स्मरणाने त्या अक्षय वटाप्रती आपल्या मनात कृतज्ञता भाव जागृत झाला आहे. त्या कृतज्ञता भावातच आपण अक्षय वटाच्या दर्शनासाठी त्याच्या अगदी निकट पोचलो आहोत. त्या अतिविशाल अशा वटवृक्षाच्या विस्तीर्ण फांद्यांकडे आणि त्याच्या हिरव्यागार पानांकडे आपले लक्ष गेले. या वटवृक्षाने भारत मातेप्रमाणे परकीयांचे कितीतरी घाव सोसले आहेत. त्याला परकीयांनी जाळले, तोडले, मोडले तरीही सारे घाव सोसून तो धीर गंभीरपणे अचल आणि अढळपणे उभा आहे. कारण तो अक्षयवट आहे. त्याचा कधीच क्षय किंवा नाश होत नाही असा विचार आपल्या मनात आला. या विचारासरशी आपले मन गलबलून गेले. नेत्रांच्या कडा ओलावल्या. तेवढ्यात आपल्याला प्रचंड वेगवान प्रवाहाच्या पाण्याचा आवाज ऐकू येत आहे. हे काय, सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. सारी सृष्टी त्या पाण्याखाली बुडून गेली आहे. दूर दूरवर दृष्टी टाकली तरी कुठेच भूमी, माणसे, प्राणी, पशु पक्षी, वृक्षवेली, पर्वत काहीच दिसत नाही. आपला जीव घाबरा होत आहे. आपण अक्षयवटाकडे पाहिले तर तो मात्र स्थिरपणे उभा आहे. आपणही त्या वेगवान प्रवाहात वाहून जाऊ की काय असा विचार आपल्या मनात येत आहे. डोळे गच्च मिटून आपण या अक्षयवटाला आपल्या रक्षणासाठी प्रार्थना करत आहोत. तोच आपल्याला त्या अक्षयवटाच्या एका पानावर काहीतरी हल्ल्याचे दिसत आहे. ते काय आहे म्हणून निरखून पाहत असताना आपल्याला लक्षात आले की वाऱ्यावर हलणारे हे तर मोरपीस आहे. येथे मोरपीस कसे काय आले या विचारात असताना आपण अधिकच निरखून पाहू लागलो. तोच कुणाचा तरी खुदकन हसण्याचा ध्वनी आपल्या कानी पडला. पाहतो तो काय, त्या अक्षयवटाच्या पानावर मंद मधुर पण मिस्किलपणे हसत डाव्या पायाचा अंगठा मुखात घेऊन एक श्यामवर्णी गोंडस शिशू निशंकपणे पहुडलेले दिसत आहे. हा तर बालभगवंत आहे, बालमुकुंद आहे. स्वतःच्या मधुर अन वात्सल्यमय हास्यातून जणू तो आपल्याला आश्वस्त करत आहे. भक्तानो, घाबरू नका. तुम्ही माझे भक्त आहात. तुम्ही सुरक्षित आहात. आत्ता त्या बालभगवंताला पाहून आपल्या नेत्रातून भावसरिता वाहू लागले आहेत. नकळत आपले हात जोडले गेले. त्या मिस्किलपणे हसणाऱ्या बालभगवंताला पाहून पाण्यात बुडालेल्या सृष्टीचा आपल्याला विसर पडला. बालभगवंताच्या दर्शनाचा आनंद आणि कृतज्ञता भाव अंतरात आपण अनुभवला. भगवंताच्या चरणी मनोमन नतमस्तक झालो. असा किती काळ लोटला ते आपल्याला कळलेच नाही. आपण भानावर आलो त्यावेळी तेथे पाण्याचा वेगवान प्रवाह नाही, केवळ शांत आणि स्थिर असलेला अक्षयवट आपला पुढे आहे. आपण त्याला वंदन करत आहोत. आपण सारे आपल्या अंतरात उच्च कोटीची भक्ती अनुभवत आहोत. आपले चित्त शांत झाले आहे. मन स्थिर झाले आहे. हा भाव आपल्या अंतरी एवढ्या खोलवर रुजला आहे की आपल्याला त्यातून बाहेर पडावेसे वाटत नाही. आपण सर्वस्वातून मुक्त झाल्याची तसेच तृप्तीची अनुभूती घेत आहोत. आपण धन्य धन्य झालो आहोत. भावार्चनेच्या माध्यमातून आज आपल्याला आपले रोमरोम पवित्र झाल्याची अनुभूती घेता आली. त्यासाठी आपण प्रभू श्रीराम, भगवान शिव, बालरूपातील श्री विष्णू म्हणजे बालमुकुंद, तसेच गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा त्रिवेणी संगम या सर्वांप्रती कोटीशा वंदन करूया. आत्ताच आपण भावार्चनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष प्रयागराज येथील दर्शन घेतले. केवळ त्रिवेणी संगमच नव्हे तर प्रयागराज येथील प्रसिद्ध मंदिराचेही दर्शन घेतले. या माध्यमातून प्रत्यक्ष प्रयागराज येथे जाऊन आल्याची अनुभूती आपल्या सर्वांना मानसरूपात घेता आली. भगवंताने तो दिव्य आनंद आपल्याला प्रदान केला आहे. या कुंभ पर्वाच्या कालावधीमध्ये आपण स्थूलातून जरी तेथे उपस्थित नसलो तरी भगवंताने आपल्याला ती भावदृष्टी प्रदान केली आणि सूक्ष्म रूपात मानस रूपात प्रयाग दर्शन घडवले आहे. हाच दिव्य भावानुभव आपण प्रतिदिन घेऊया. मानस रूपे प्रयाग दर्शन घेऊन तेथील दिव्य तत्व, तेथील चैतन्य ग्रहण करूया. गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या त्रिवेणी संगम स्थळाला साक्षात प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता या त्रिवेणीचेही चरणस्पर्श लाभले आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांची अद्वितीय एकरूपताही या प्रयाग तीर्थावर त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी झाली आहे. अशा प्रकारे त्रिवेणी वैशिष्ट्ये म्हणजे तीन वैशिष्ट्ये असलेल्या त्या पवित्र स्थळाचा लाभ घेण्यासाठी आपणही एक प्रयत्न करूया. भाव, तळमळ आणि श्रद्धा या गुणांची त्रिवेणी अंतर्मनात सतत जागृत ठेवूया. अंतरातील भाव, तळमळ आणि श्रद्धा ही त्रिवेणी भगवंताच्या चरणी समर्पित करून खऱ्या अर्थाने या त्रिवेणी संगमाप्रती कृतज्ञता व्यक्त करूया. गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर भरणारा हा महाकुंभ मेळा 1.5 मास म्हणजे 45 दिवस अमृत वर्षावात भक्तांना डुंबत असतो. तो अमृत वर्षाव आपण सर्वांनी या संपूर्ण कालावधीमध्ये अनुभवूया. आता पुन्हा एकदा आपण त्रेतायुगातील वातावरण अनुभवूया. प्रभू श्रीराम आणि भागीरथी गंगा यांचे नातेच निराळे आहे. प्रभू श्रीराम ज्यांचा अवतार आहेत अशा श्री नारायणांच्या चरणांपासूनच ही गंगा निघाली आहे. या महाकुंभ पर्वाच्या निमित्ताने आपल्याला त्यांच्यातील या दिव्य नात्याची प्रचिती घेता आली. आजच्या भक्ती सत्संगाच्या समापनापूर्वीही आपण प्रभू श्री रामचंद्र आणि भागीरथी यांच्यातील दिव्य नात्याच्या वर्णनात हरवून जाऊया. श्रीरामाच्या वनवास काळात त्यांना नावेतून गंगा पार करत असताना त्या नाविकाची आणि परमपवित्र देवनदी गंगेची जी भावस्थिती झाली होती ती आपण प्रत्यक्ष अनुभवूया. साक्षात प्रभू श्रीराम गंगा पार करत असताना परमपवित्र गंगेचा जलप्रवाह जरा गतीने वाहू लागला. त्यांच्या दर्शनाने जणू गंगेचाही पूर भरून आला होता. त्या प्रवाहाच्या वेगाने ती नौकाही काहीशी मागे सरली, म्हणजे नौकेलाही प्रभुचरण सोडावेसे वाटत नव्हते। तेव्हा त्या नौकेची आणि देवनदी गंगेची नावाडी समजूत घालू लागला। नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे उर भरू। अग नौके, हे देवनदी गंगे तुमचा ऊर भरून आला आहे। राम प्रभूंना निरोप देताना तुमची अंतकरणे जड झाली आहेत हे मी जाणतो। प्रभू चरणांना सोडताना मलाही नको वाटत आहे, पण हा साक्षात श्री विष्णूचा अवतार प्रभू श्री राम सर्वांना भवसागरातून पार घेऊन जाणारा आहे। अशा श्री रामाला नौकेतून नदी पार घेऊन जाण्याची साक्षात भगवंताच्या प्रत्यक्ष सेवेची सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त झाली आहे। जो सर्वांचा तारक आहे अशा श्री रामाला नदीतून तारून नेताना आपणही या भवसागरातून निश्चितच तरून जाणार आहोत, म्हणून दुःख न करता आपण आनंदाने श्रीरामाला पैलतीरावर घेऊन जाऊया। जाताना त्यांचे आनंदाने अखंड गुणगान करूया, श्रीरामांचे नामगान करत जाऊया। हे गंगे, ज्या राजा भगीरथाच्या कठोर तपस्येने तू पृथ्वीतलावर प्रगट झालीस, त्यास भगीरथाच्या वंशातील साक्षात प्रभू श्रीराम आज या नौकेमध्ये बसले आहेत आणि त्यांना नदी पार करून पैलतीरी नेण्याची सुंदर संधी आपल्याला प्राप्त झाली आहे। म्हणून हे भागीरथी गंगे, तुझा आणि या दशरथ पुत्र श्रीरामांचाही मी जय जयकार करत आहे। हे गंगे, तुझे भाग्य किती थोर आहे, ज्या भगीरथाने तुला या भूतलावर तपश्चर्येद्वारे प्रगट केले त्याचाच वंशज असलेल्या श्रीरामाला तू दक्षिणेकडे घेऊन निघाली आहेस, त्यामुळे त्या दक्षिण प्रांताचेही भाग्य उजळणार आहे। तुझ्यासाठी हा तर परममंगल योगच आहे। हे गंगे, तुझ्या मनात या क्षणी काय भाव असतील, किती कृतज्ञता असेल, त्या कृतज्ञतेची परतफेडच जणू तू करत आहेस। खरच हे गंगे, तू धन्य आहेस। नंतर नावाडी श्री रामप्रभूंना म्हणाला, हे प्रभो, परमपवित्र गंगा नदीतून आपले परम पावन रामनाम घेत आपल्याला पैलतीरावर नेतानाचा हा प्रवास आमच्या त्रिदोषांचा नाश करणारा आहे। हे प्रभु, हे रामराया, आमचे जीवन उद्धरणारा, परमानंद देणारा, आपल्या सहवासात होणारा हा प्रवास आम्ही कधीच विसरणार नाही। आम्हा सर्वांना या प्रवासाचे नित्य स्मरण राहील। आम्ही सदैव आपला जय जयकार करत राहू, असे म्हणत नावाडी नौका वल्लवू लागला। देवनदी गंगेच्या लाटावर लाटा आदळू लागल्या। त्या लाटांच्या हिंदोळ्यावर नौका पुढे सरकू लागली। जणू नौकेने आणि गंगेने नावाड्याने सांगितलेले मान्य केले होते। नौका वल्लवता वल्लवता नावाडी आणि त्याचे नातलग श्रीरामाचे गुणगान करू लागले। आपणही प्रभू श्रीरामांचा नौकेतून गंगा पार करण्याचा तो दिव्य क्षण, त्यावेळची गंगा मातेची भावस्थिती, हे सर्व प्रत्यक्ष अनुभवूया। आपणही त्या भागीरथी गंगेचा आणि प्रभू श्रीरामांचा जय जयकार करूया। जय गंगे, जय भागीरथी, जय जय राम दाशरथि, जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथि। भगवंताच्या कृपेने हा दिव्य भक्ती सत्संग संपन्न झाला। याविषयी आपण भगवंताच्या चरणी कोटी 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 कृतज्ञता व्यक्त करूया।